पवित्र शास्त्र बाइबल वाचन कार्यक्रम मत्ते कु शुभवर्तमान अध्याय सात मराठी मत्ते कु शुभवर्तमान अध्याय सात मत्ते कु शुभवर्तमान अध्याय सात इतरांचे गुणदोष काढण्याबाबत इतरांचे गुणदोष काढण्याबाबत तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करू नका कारण ज्या प्रकारचा तुम्ही न्याय कराल त्या प्रकारचा तुमचा न्याय होईल आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील पहा तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे अरे ढोंग्या पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढ म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढावयास तुला स्पष्ट दिसेल जे पवित्र ते कुत्र्याला घालू नका आणि आपली मोती डुकरांपुढे टाकू नका टाकाल तर ती त्यास पायाखाली तुडवतील व उलटून तुम्हास फाडीतील प्रार्थना करावयास प्रोत्साहन प्रार्थना करावयास प्रोत्साहन मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हास सापडेल ठोका म्हणजे तुम्हास उघडले जाईल कारण जो कोणी मागतो त्याला मिळते जो शोधितो त्याला सापडते व जो ठोकितो त्यास उघडले जाईल आपल्या पुत्राने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे यास्त तुम्ही वाईट असता आपल्या मुलास चांगल्या देणग्या देण्याचे समजता तर तुमच्या स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल सुवर्ण नियम सुवर्ण नियम याकरिता लोकांनी जसे तुम्हाबरोबर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्याबरोबर वर्तन करा कारण नियमशास्त्र व संदेष्ट शास्त्र यांचे सार हेच आहे दोन रस्ते अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यास तो सापडतो ते थोडके आहेत खरे व खोटे शिक्षक खरे व खोटे शिक्षक खोट्या संदेष्ट्याविषयी जपा ते मेंढराच्या वेषाने तुम्हाकडे येतात तरी अंतरी क्रूर लांडगेच आहेत तुम्ही त्यांच्या फळावरून त्यास ओळखाल काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय त्याप्रमाणे प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते चांगल्या झाडाला वाईट फळे येत नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येत नाहीत जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकण्यात येते यास्त तुम्ही त्यांच्या फळावरून त्यास ओळखाल उक्ती आणि कृती उक्ती आणि कृती मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल त्या दिवशी मला बहुत म्हणतील प्रभुजी प्रभुजी आम्ही तुमच्या नावाने संदेश दिला तुमच्या नावाने भूते घालविली व तुमच्या नावाने बहुत अद्भुत कृत्य केली नाहीत काय तेव्हा मी त्यास स्पष्ट सांगेन की माझी तुमची कधीच ओळख नव्हती अहो अधर्म करणाऱ्यांनो मचपुडून निघून जा दोन पाय यास्त जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोण्या एका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर खडकावर बांधले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला. तेव्हा ते कोसळले व फारच जोराने पडले. येशूने ही वचने समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांच्या शास्त्राप्रमाणे नव्हे तर अधिकार संपन्न असल्यासारखे त्यास शिकवित असे.